नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो असात राष्ट्रीय खबरो. नाताळाची आज देशभर नाताळाची परब उर्बे उमेदीन आणि व्हड भावार्थान मनयतात. देशभरातल्या इगर्जांनी आणि प्रार्थना घरांनी काल राती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मदिसा निमतान खाशेल्यो प्रार्थना झाल्यो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी देशभवनात नाताळाचे परबे निमतान परबी भेटयल्या. नाताळाची भावना समाजात एकचार आणि सद्भावना निर्माण करतली अशी आस्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभावनाक परबी भेटयतना प्रगटायल्या. हे परबेंत मोग, शांती आणि करुणेचो संदेश दिसून येता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. प्रधानमंत्री मोदी आयज सकाळीं नाताळाचे परबे निमतान नवी दिल्लींतल्या कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडम्पशन सकाळचे प्रार्थनेंत वांटेकार जाल्ले. फाटले 11 वर्सा सावन आपले सरकार समाजातल्या दरेका नागरिकाच्या बऱ्या खातीर कश्ट घेता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगलां. आपले सरकार नागरिकां मदीं कसलेच भेदभाव करिनासतना तांकां येवजण्यांचे सगळे लाव दिता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांच्या 101व्या जल्मदिसा निमतान प्रधानमंत्री लखनौत उलयताले. संसद खेळा महोत्सवांतल्यान देशाक हजारांनी प्रतिभावंत खेळगडी मेळटात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आयज व्हिडियो कॉन्फरन्सिंगावरवीं संसद खेळा महोत्सवाक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री उलयताले. संसद खेळा महोत्सवाचें प्रमाण खुबूच वाडलां, तशेंच ताचो परिणामूय वाडला. तरणाट्यांच्या उदरगतींतल्यान राष्ट्र उभारणेच्या मंत्रान हो खेळा महोत्सव उदरगतीचो एक खांबो जाला अशें प्रधानमंत्री मोदी हांणी आपल्या उलोवपांतल्यान म्हळां. हे वेळार उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मुखार म्हळां,
संसद खेळ महोत्सव एक जन आंदोलन बन चुका. देशभर में 290 से अधिक सांसदों के इस कार्यक्रम का योजना करना, लाखों नौजवानों को जोड़ना और 1 करोड़ से ज्यादा युवा खिलाड़ियों द्वारा इस पर रजिस्ट्री करना देश के हर कोने की हिस्सेदारी है और शहरों से लेकर गांव तक हर पृष्ठभूमि के युवाओं की सहभागिता ये दिखाता है इसका स्केल कितना बड़ा है.
जिकप आणि हारप या दोन गजाली परस या खेळावरवी तरणाटे जी खिलाडू वृत्ती आणि नितळ खेळपाची भावना शिकतात वा आपणायतात ती सक्षम आणि शिस्तबद्ध तरणाट्यांची उदरगत करपाक योगदान दिता. आणि हेच सक्षम आणि शिस्तबद्ध तरणाटे राष्ट्राचो फुडार घडयतात असे प्रधानमंत्र्यांनी मार्गदर्शन करताना मुखार म्हळां. भारताच्या गांवगिऱ्या मुळाव्या साधन सुविधा उपक्रमातलो एक प्रभावी उपक्रम म्हळ्यार प्रधानमंत्री ग्रामीण सडक येवजण आयज आपली 25 वर्सां पुराय करता. देशातली शेतकी वाड, रोजगार निर्मणी, शिक्षण आनी भलायकी सेवांचो सुधारीत प्रवेश, तेच परी देशातली गरिबी उणी करपाक राबयल्लो हो एक मुखेल सक्षम उपक्रम आसा. आदी जोड नाशिल्ल्या गांवगिऱ्या रावपाच्या सुवाती कडेन सगळ्या हवामानात जोडणी सुनिश्चित करपा खातीर हो उपक्रम 25 डिसेंबर 2020 चालीक लायिल्लो. ह्या येवजणे खाला 8,25,000 किलोमिटरां वयर गांवगिऱ्या रस्त्यांक मान्यताय दिल्या. 7 लाखा परस चड 87,000 किलोमिटर काम पुराय जालां. फाटल्या वर्सांनी येवजणेक अर्थसंकल्पीय वांटप केल्ल्यान गांवगिऱ्या रस्त्यांची जोडणी घटमूट करपाचेर सरकारान भर दिल्ल्याचें दिसून आयलां. भारताचे आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांच्या जयंती निमतान संसदेतल्या फुडाऱ्यांनी तांकां फुलां ओंपून श्रद्धांजली ओंपली. हे वेळार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्यसभेतले सभाघराचे फुडारी जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्जून राम मेघवाल आणि डॉ जितेंद्र सिंग हांचे सयत आदल्या खासदारांनी संसदेच्या आवाठांत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांकां फुलां ओंपून तांच्या कार्याची याद काढून श्रद्धांजली ओंपली. संविधान सदनात आशिल्ल्या वाजपेयींच्या चित्राचेर संबंधित मानेस्तांनी फुलां ओंपलीं. इतले मजगतीं भारताचे आदले प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हांकां तांच्या जयंती निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लींतल्या सदैव अटल ह्या तांच्या समाधीक भेट दिवन समाधीचेर फुलां ओंपून श्रद्धांजली ओंपली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांचे हस्तुकीं फाल्यां नवी दिल्लींत वीरबाला दिवसा निमतान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण कार्यावळ जातली. ही कार्यावळ बायलां आनी भुरगीं मंत्रालया वतीन जातली. शौर्य, खेळ आनी समाजसेवेंत विंगड विंगड म्हळ्यार मोलादीक योगदान दिल्ल्या भुरग्यांक हे पुरस्कार भेटयतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. नमस्कार.